ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿಃ ಓಂ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ರುದ್ರಾಯ ಓಂ ನಮಸ್ತೆ ರುದ್ರಮನ್ಯವಹುತೋ ಕಲಿಷವೇ ನಮಃ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಧನ್ವನೆ ಬಾಹುಭ್ಯಾಮುದೇ ನಮಃ ಯಾ ತರಿಷ ಶಿವತಮಾ ಶಿವಂ ಬಭೂವತೆ ಧನು ಶಿವಾ ಶರವ್ಯಾಯ ತವಕಯಾ ನೋ ರುದ್ರಮೃಣಯ ಯಾ ತೇ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋರ ಘೋರ ಪಾಪಕಾಶಿನಿ ತಯಾನಸ್ತನು ವಾಶಂತಮಯಾ ಗಿರಿಶಂತಾಭಿಜಾತಶೀ ಯಾಮಿಷಂ ಗಿರಿಶಂತಹಸ್ತೆ ವಿಭಶ್ಯಸ್ತವೇ ಶಿವಾಂಗಿರಿಕೃತಾಂ ಕುರು ಮಾಹಿತಂ ಶ್ರೀರ್ಪುರುಷಂ ಜಗತ್ ಶಿವೇನ ವಚಸಾ ತ್ವಾ ಗಿರಿಶಾಚ್ಛಾ ವದಾಮಸಿ ಯಥಾ ನಃ ಸರ್ವಮಿಜ್ಜಗದ ಯಕ್ಷ್ಮದುಂ ಸುಮನಾ ಅಸತ್ ಅಧ್ಯವೋಚದಧಿ ವಕ್ತಾ ಪ್ರಥಮೋ ದೈವ್ಯೋಭಿಷತ್ ಅಹೀದಶ್ಚ ಸರ್ವಾನ್ ಜಂಭಯನ್ ಸರ್ವಾಶ್ಚ ಯಾತು ಧಾನ್ಯಃ ಅಸೌ ಯಸ್ತಾಮ್ರೋ ಅರುಣ ಉತ ಬಭ್ರುಸ್ತು ಮಂಗಲಃ ಯೇ ಚೇಮಾಗಂ ರುದ್ರ ಅಭಿತೋ ದಿಕ್ಷು ಶ್ರಿತಾ ಸಹಸ್ರಶೋ ವೈಶಾಗುಂ ಹೇಳೀಮಹೆ ಅಸವ್ಯೋ ವಸರ್ಪತಿ ನೀಲಗ್ರೀವೋ ವಿಲೋಹಿತಃ ಉತೈನಂ ಗೋಪಾ ಅದೃಶನ್ನ ದೃಶನ್ನು ದಹಾರ್ಯಃ ಉತೈನಂ ವಿಶ್ವಾ ಭೂತಾನಿ ಸದೃಷ್ಟೋ ಮೃಡಯಾತಿನಃ ನಮೋ ಅಸ್ತು ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಮೀಡುಷೇ ಅಧೋ ಯೇ ಅಸ್ಯ ಸತ್ವಾನೋಹಂ ದೇಭ್ಯೋ ಕರನ್ ನಮಃ ಪ್ರಮುಂಚ ಧನ್ವನ ಸ್ವಮುಭಯೋರಾತ್ಮಿಯೋಜ್ಯಾಂ ಯಾಶ್ಚ ತೇ ಹಸ್ತ ವಿಷವ ಪರಾತಾ ಭಗವೋ ವಪ ಅವತತ್ಯ ಧನು ಸ್ವಗುಂ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಶತೇಷು ದೇ ನಿಶೀಲ್ಯ ಶಲ್ಯಾನಾಮುಖ ಶಿವೋ ನ ಸುಮನಾಭವ ವಿಜ್ಯಂಗನು ಕಪರ್ಜಿನೋ ವಿಶಲ್ಯೋ ಬಾಣವಾಗುಂ ಉತ ಅನೇಶನ್ನ ಶೇಷವ ಆಭುರಸ್ಯ ನಿಷಂಗತಿ ಯಾತೆ ಹೇತಿರ್ಮೇ ದುಷ್ಟ ಮಹಸ್ತೆ ಬಭೂವತೆ ಧನು ತಯಾಸ್ಮಾನ್ ವಿಶ್ವತ ಸ್ವಮ ಯಕ್ಷ್ಮಯ ಪರಿಭುಜ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ವಾಯುಧಾಯ ನಾತತಾಯ ಕೃಷ್ಣವೇ ಉಭಾಭ್ಯಾಮುತತೆ ನಮೋ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ತವ ಧನ್ವನೆ ಪರಿತೆ ಧನ್ವನೋ ಹೇತಿರಸ್ಮಾನ್ ಪ್ರಣತ್ತು ವಿಶ್ವತಃ ಅಥೋ ಯಿಷು ದಿಸ್ತವಾರೇ ಅಸ್ಮನ್ನಿಧೇಹಿತಂ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಾಯ ಮಹಾದೇವಾಯ ತ್ರಯಂಬಕಾಯ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾಯ ತ್ರಿಕಾಗ್ನಿಕಾಲಾಯ ಕಾಲಾಗ್ನಿರುದ್ರಾಯ ನೀಲಕಂಠಾಯ ಮೃತ್ಯುಂಜಯಾಯ ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ಸದಾಶಿವಾಯ ಶ್ರೀಮನ್ಮಹಾದೇವಾಯ ನಮಃ ನಮೋ ಹಿರಣ್ಯವಾರೇ ನಾನ್ಯೇ ದಿಶಾ ಚ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಹರಿಕೇಶೇಭ್ಯಃ ಪಶೂನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಸ್ತಸ್ಮಿಂಜರಾಯ ಶ್ರೀಮತೇ ಪದೀನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಬಬ್ಲುಷಾಯ ದಿವ್ಯಾದಿನೇ ನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಹರಿಕೇಶಾಯೋಪವೀತಿನೇ ಪುಷ್ಟಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ಭವಸ್ಯ ಹೇ ಚೈ ಜಗತಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮೋ ರುದ್ರಾಯ ತಥಾ ವಿನೇ ಕ್ಷೇತ್ರಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮೋ ನಮಃ ಸೂತಾಯ ಹಂತ್ಯಾಯ ವನಾನಾಂ ಪತಯೇ ನಮೋ रक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्त्रताय औषधीनां पतये नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्नीनां पतये नमो नम कृष्णवीताय धावते सत्त्वनां पतये नमः नमस्तहमानाय निव्याधिनः व्याधिनीनां पतये नमो नम ककुभाय निषङ्गिने स्थेनानां पतये नमो नमो निषङ्गिन इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते सायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमस्तृकाविभ्यो जिगागं सद्भ्यो मुष्णतां पतये नमो नमो सिमद्भ्यो नक्तं चरद्भ्य प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नम सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्च वो नमः नमः व्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्तृगं हतेभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतेभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतेभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतेभ्यश्च वो नमो नमो विरूपे विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतेभ्यश्च वो नमो नमस्सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः सक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलारेभ्य कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यः स्वनेभ्यश्च वो नमो नमः स्वभ्यश्वपतेभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कवर्दिने च युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वरे च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो नीलोत्तमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमः आशवे चाजिराय च नमः शीघ्रियाय च शेभ्याय च नमः ऊर्मि लक्ष्म्याय च नमः उर्वर्याय च कल्याय च नमः शोक्याय च अवसान्याय च नमो वन्याय च दक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय च विन्दते च नमो वर्णिने च वरुणिने च नमो भिल्लिने च कवचिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च अनन्याय च नमो विष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिने चेषु धिमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पत्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूर्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैषन्ताय च नमः कोप्याय च वट्याय च नमो वश्याय च वश्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च ॐ हर 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 ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्काराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः सिद्ध्याय च कोल्याय च नमः वार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाज्याय च नमः शक्त्याय च भेण्याय च नमः सिगत्याय च प्रवाह्याय च नमैरिण्याय च प्रभज्याय च नमः किदुं शिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः स्कल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पादुं सव्याय च रजस्याय च नमः शुष्याय च हरिच्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णषज्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आखिदते च प्रखिदते च नमो वाक्येभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः निर्हतेभ्यो नमः निवत्केभ्यः त्रापे अङ्गदस्वते दरिद्रन्निललोहिता येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् मारेर्मा रोमो येषाम् किञ्चन ममत या ते रुद्र शिवा तनो शिवा विश्वा भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृगजीवसे इमादुम् रुद्राय तपसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामरे मतिम् यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् मृगानो रुद्रोतनो मयस्कृते क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छञ्चयोश्च मनुराय जे पिता करश्याम तव रुद्र प्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तमुतमान उक्षितम् मानो वदे पिता क्षयद्वीराय सोम नमस्ते अस्तु रक्षा च नो अभि च देव ब्रूयता च न शर्म यच्छ द्विवरा श्वरे श्रुतम् गर्त सदन्युवानम् मृदन्न भीममुपहत्वमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्मन्निमपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतुर्वृणक्तु परित्रेशस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरा मघवद्यस्तनु श्वमेव शोकायतनयाय मृडया मेरुष्टम शिवतम शिवो न सुमना भव परमे वृक्ष आयुधन निधाय कृत्यम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि विगिरित विलोहित नमस्ते अस्तु भगवा यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्मन्यव पन्तु ता सहस्राणि सहस्रधा बाहोस्तव हेतयः शामीशानो भगवः पराचीना मुखाकृति सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषाकम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसे अस्मिन् महज्जर्नले अन्तरिक्षे भवाधि नीलग्रीवाश्रिति कण्ठा शर्वा अधः क्षमाचरा नीलग्रीवाश्रितिकण्ठादिवदम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्मिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो ऋषिकासक्तपर्दिनः ये अन्येषु विभिद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पताम् पतिरक्षयायलभृदाय व्युरा ये तीर्थानि प्रचरन्ति श्रावन्तो निषङ्गिनः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविकस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याङ्गे अन्तरिक्षे ये दिव्ये शामन्नम् वातो वर्षविषभस्तेभ्यो दश प्राचे दश दक्षिणा दश प्रदेशे दशोदेशे दशोद्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु देयम् विश्वो यश्च नो द्वेष्टितम् भोजम् वे ददामि त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्णक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नो यो अप्सु य ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवना विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु ये ते सहस्रमयुतम् पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान्यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्वेनाप्यायस्व नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाणि तमुष्टुर्यस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशो मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरन्दुमस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयम् शिवाभिहर्षणः ॐ शान्ति 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 स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्ताम् न्यायेन मार्गेण महीमहीषा गोब्राह्मणेभ्यः शुभमस्ति।